पिताला पत्र अध्याय 3 त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टी सौम्यता दाखवावी अशी त्यांना आठवण दे, कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो, नाना वसनाचे व सुखाचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो, आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांना दोष करणारे होतो, पण आपल्या तारक देवाची दया व मानव जातीवरील प्रीती प्रगट झाली तेव्हा आपण केलेल्या नीतिमत्वाच्या कामामुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनीकरणाने तारले आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला, म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारिस व्हावे। हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की तू या गोष्टीत निक्षून सांगत जा, म्हणजे ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी। या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यासाठी हितकारक आहेत, पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह, नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा, कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत। तुमच्यामध्ये फूट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव। तू जाणतोस की असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो। मी अंतर्म्याला किंवा तुकियाला तुझ्याकडे धाडून दिल्यावर तू माझ्याकडे निकापोलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर, कारण मी तेथे हिवाळा घालवण्याचे ठरवले आहे। जेनाशास्त्री व अपोलो यांना काही उणे पडणार नाही अशा प्रकारे पोचते कर आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजासाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत। माझ्याबरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात, जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग। तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो।